आकाशवाणी मुंबई। गौरी देशमुख राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशाचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून CP राधाकृष्णन यांनी घेतली शपथ। UPIच्या माध्यमातून सोमवारपासून दिवसाला 10 लाखापर्यंतचे व्यवहार करता येणार। ब्राझीलचे माजी अध्यक्ष बोल्सोनारो निवडणुकीतल्या गैरप्रकरणी दोषी। सर्वोच्च न्यायालयाने सुनावला 27 वर्षांचा कारावास। आणि डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यातले सामने आजपासून। देशाचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून CP राधाकृष्णन यांनी आज पदाची शपथ घेतली। नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राधाकृष्णन यांना शपथ दिली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद तसंच जगदीप धनखड, हमीद अन्सारी, एम व्यंकय्या नायडू हे माजी उपराष्ट्रपती तसंच अमित शहा, नितीन गडकरी, राजनाथ सिंग, JP नड्डा, पियुष गोयल हे केंद्रीय मंत्री आणि इतर मान्यवर शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते। उपराष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणुकीत CP राधाकृष्णन यांनी प्रतिस्पर्धी इंडिया आघाडीचे उमेदवार B सुदर्शन रेड्डी यांचा 152 मतांनी पराभव केला। उपराष्ट्रपतींनी आज राज्यसभेच्या अध्यक्षपदाचा कार्यभारही स्वीकारला। GST अर्थात वस्तू आणि सेवा करातल्या नव्या सुधारणांतर्गत सरकारने सर्वसामान्यांना उपयुक्त अशा अनेक वस्तूंना करातून सूट देऊन एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे। या नवीन कररचनेनुसार काही आवश्यक वस्तूंवरचा GST शून्य करण्यात आला आहे। यात अतिउच्च तापमानाचं दूध, प्री पॅकेज अन्नपदार्थ, ब्रँडिंग न केलेले तांदूळ, गहू आणि डाळी तसंच सर्व प्रकारचे ब्रेड यांचा समावेश आहे। वैयक्तिक आयुर्विमा आणि आरोग्य विम्याच्या हप्त्यालाही GST सूट देण्यात आली आहे। वाहन क्षेत्रातल्या GST सुधारणामुळे त्यातल्या टायर, बॅटरी, काच, स्टील, इलेक्ट्रॉनिक्स अशा विविध सहाय्यक उद्योगांना फायदा होणार आहे। या नव्या सुधारणांनुसार 350 CC पर्यंतच्या बाईक्स, बसेस, चारचाकी गाड्या, 1800 CC कमी इंजिन क्षमतेचे ट्रॅक्टर आणि विविध सुट्या भागांच्या किमतीत घट होणार आहे। पर्यायाने वाहन विक्री वाढून त्यामुळे पुरवठा साखळीतल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना चालना मिळणार आहे। ऑटोमोबाईल क्षेत्रामुळे उत्पादन, विक्री, वित्तपुरवठा आणि देखभालीसारख्या विविध घटकांमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होते। GST सुधारणांमुळे मागणी वाढणार असून चालक, मेकॅनिक आणि वाहनाशी संबंधित इतर सेवा देणाऱ्या क्षेत्रांमध्येही रोजगार निर्मिती होणार आहे। NPCI व्यक्ती ते व्यापारी या प्रकारातल्या UPI व्यवहारांची मर्यादा 10 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे। येत्या 15 तारखेपासून हा बदल लागू होईल। मोठ्या रकमेच्या व्यवहारांवर मर्यादा असल्यामुळे ग्राहकांना व्यवहार विभाजित करून किंवा धनादेश, बँक ट्रान्सफर यासारख्या पारंपरिक पद्धती वापराव्या लागत होत्या। अशा क्षेत्रांना या निर्णयामुळे लाभ होणार आहे। मात्र व्यक्ती ते व्यक्ती व्यवहारांची मर्यादा 1 लाख रुपये प्रतिदिवस अशी पूर्वीप्रमाणेच कायम राहणार आहे। इतर क्षेत्रातही UPI व्यवहारांची मर्यादा वाढवण्यात आली। भांडवली बाजार आणि विमा क्षेत्रात गुंतवणूक मर्यादा प्रतिव्यवहार 2 लाखावरून 5 लाख रुपये तर ई मार्केटप्लेसवरची शासकीय व्यवहार मर्यादा 1 लाखावरून 5 लाख रुपये करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे UPIच्या माध्यमातून क्रेडिट कार्ड बिल भरणा आता प्रतिदिवस 5 लाख रुपयांपर्यंत करता येणार असून सोने चांदी दागिने खरेदी आता 1 लाख रुपयांऐवजी 2 लाख रुपयांपर्यंत करता येणार आहे। या सुधारित मर्यादांमुळे विविध महत्वाच्या क्षेत्रांमध्ये उच्च मूल्य व्यवहारांसाठी UPI अधिक उपयुक्त ठरेल आणि त्यामुळे देशातल्या डिजिटल व्यवहारांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होईल असा विश्वास NCPI व्यक्त केला आहे। छत्तीसगडमध्ये आज सुरक्षा दलं आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 2 माओवादी ठार झाले। बिजापूर जिल्ह्याच्या नैऋत्य भागात माओवादी दडून असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली। त्यावेळी माओवाद्यांकडून गोळीबार सुरू झाला। त्याला प्रत्युत्तर देताना झालेल्या चकमकीत 2 माओवादी ठार झाले। घटनास्थळावरून एक रायफल आणि स्फोटकं जप्त करण्यात आली असून शोधमोहीम अजूनही चालू आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. ब्राझीलचे माजी अध्यक्ष जेअर बोल्सोनारो यांना 2022 झालेल्या निवडणुकीत गैरप्रकार केल्याबद्दल न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. तिथल्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना 27 वर्ष आणि 3 महिन्यांचा कारावास सुनावला आहे. न्यायालय विसर्जित करणं, लष्कराला अनिर्बंध अधिकार देणं, निवडून आलेल्या राष्ट्राध्यक्षाच्या हत्येचा कट रचणं इत्यादी आरोप त्यांच्यावर होते. 70 वर्षांचे बोल्सोनारो यांच्याबरोबरच ब्राझीलचे तत्कालीन संरक्षण मंत्री आणि नौदल प्रमुख यांच्यासह 6 जणांना न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा बोल्सोनारो यांना पाठिंबा होता, त्याबद्दलही ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयानं ताशेरे ओढले आहेत. दहशतवादाविरोधात काम करणाऱ्या भारत फ्रान्स संयुक्त कार्यगटाची 17वी बैठक काल फ्रान्समध्ये पॅरिस इथं झाली. परराष्ट्र व्यवहार विभागाचे संयुक्त सचिव केटी देवल यांनी भारताचं तर फ्रान्सचे राजदूत ऑलिव्हिए कॅरों यांनी फ्रान्सचं प्रतिनिधित्व केलं. बैठकीत पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आला, सीमापार दहशतवाद आणि दहशतवादी संघटनांच्या कारवायांना काही देशांकडून मिळणारं पाठबळ, दहशतवाद्यांकडून प्रगत तंत्रज्ञानाचा वापर तसंच अतिरेकी विचार आणि उग्रवाद यांचा सामना करण्याबाबत या बैठकीत विस्तृत चर्चा झाली. कार्यगटाची 18वी बैठक भारतात घेण्यावर यावेळी सहमती झाली. कतारची राजधानी दोहा इथं इस्रायलनं मंगळवारी केलेल्या हल्ल्याचा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं निषेध केला आहे. सुरक्षा परिषदेतल्या अमेरिकेसह सर्व 15 सदस्यांनी हा निषेध केला. हमासच्या नेत्यांवर झालेला हल्ला, 5 सदस्य त्यात ठार झाले मात्र वरिष्ठ नेता बचावला. कतारच्या सुरक्षा दलातल्या एका जवानाचा त्यात मृत्यू झाला. नेपाळमध्ये युवा वर्गाच्या उठावानंतर नेपाळचे अध्यक्ष रामचंद्र पौडेल तसंच लष्करप्रमुख यांची युवा वर्गाच्या प्रतिनिधींबरोबरची चर्चा अद्याप सुरू आहे. हंगामी सरकारचे प्रधानमंत्री ठरवण्यासाठी ही चर्चा गेले 2 दिवस सुरू आहे. पंजाबच्या फाजिलका जिल्ह्यात शस्त्रांचा मोठा साठा आज पकडण्यात आला. त्यात 16 पिस्तुलं, 1847 जिवंत काडतुसं यासह इतर बाबींचा समावेश आहे. येत्या काळात भारताला जगातल्या क्रीडा क्षेत्रातल्या आघाडीच्या 10 देशांमध्ये घेऊन जाण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी केलं आहे. त्यासाठी 10 वर्षांचा आणि 25 वर्षांचा आराखडा तयार केला असून लवकरच त्याची अंमलबजावणी सुरू होईल असं त्यांनी नवी दिल्लीत एका खासगी कार्यक्रमात सांगितलं. डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत भारत विरुद्ध स्वित्झर्लंड सामने आजपासून स्वित्झर्लंडमध्ये बायल इथं सुरू होत आहेत. भारताचा अग्रणी खेळाडू सुमित नागलकडून एकेरीमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. आर्यन शहा आणि दक्षिणेश्वर सुरेश हे दोघेही एकेरीत खेळणार आहेत. दुहेरीत एन श्रीराम बालाजी आणि ऋत्विक चौधरी बोलीपल्ली भारताचं प्रतिनिधित्व करतील. फिडे ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर निहाल सरीन यानं इराणच्या परहम मकसूद लूवर विजय मिळवत 5.5 गुणांची कमाई केली आहे. भारताच्या अर्जुन एरेगेसीला हरवणाऱ्या GM मॅथियास ब्लूबॉमशी त्यानं बरोबरी केली आहे. महिला विश्वविजेती दिव्या देशमुखला या स्पर्धेत वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळाला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून CP राधाकृष्णन यांनी घेतली शपथ. UPIच्या माध्यमातून सोमवारपासून दिवसाला 10 लाखापर्यंतचे व्यवहार करता येणार. ब्राझीलचे माजी अध्यक्ष बोल्सोनारो निवडणुकीतल्या गैरप्रकार प्रकरणी दोषी, सर्वोच्च न्यायालयाने सुनावली 27 वर्षांच्या कारावासाची शिक्षा. आणि डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यातले सामने आजपासून. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.